आकाशवाणी मुंबई आशुतोष साळे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकऱ्यांची अलोट गर्दी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन। जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या सामाजिक दायित्व निधीतून राज्यातल्या 38 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये संगणकीकरण करण्याच्या प्रकल्पाबाबत राज्यपालांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते पदाधिकारी शरद पवारांकडे परतले आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचं शिक्कामोर्तब। आषाढी एकादशी आज राज्यात भक्तिभावानं साजरी झाली। वारीसाठी पंढरपूर इथं वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली होती। श्री विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा सपत्नीक केली। मानाचे वारकरी प्रतिनिधी म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या बाळू अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशा यांना महापूजेचा मान मिळाला। यंदा राज्यभरात पाऊस चांगला झाला असून खरीपाची विक्रमी पेरणी झाली आहे असं सांगत सर्वांना सुखसमृद्धी दे असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसंच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते। यावेळी मानाच्या पालख्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनानं आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या त्याबाबत आमच्या वार्ताहरानं माहिती दिली आहे।
यंदा वारकरी आणि भाविकांची 30-40% वाढ झाली आहे, त्यामुळे यंदा 12-15 लाख वारकरी पंढरीत दाखल होणार असल्याचे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली होती। आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीने पंढरपूर शहरात विविध 4 ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आतापर्यंत या शिबिरात जवळपास 8 लाख भाविकांनी लाभ घेतला आहे, तसेच आणखी काही भाविक या आरोग्य शिबिराचा लाभ घेतील असे विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे। समितीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या, तसेच स्वच्छ पाण्यासाठी पाणी बॉटल वाटपाचाही कार्यक्रम करण्यात आला होता। वारकऱ्यांना वारीतून परत जाण्यासाठी अतिरिक्त एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, त्यामुळे यंदाची वारी भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडली। आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर।
राज्यात इतरत्रही विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या। मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारीचं आयोजन करण्यात आलं होतं। लहान मुलांसह विविध वयोगटांमधले स्त्री पुरुष या वारीमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते। टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग म्हणत वारकऱ्यांनी रिंगण तयार केलं आणि फुगड्याही घातल्या। विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथल्या संत गजानन महाराज संस्थानात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। परभणी जिल्ह्यात मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालय शाळेत आषाढीनिमित्त वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। शाळेपासून रूढी गावापर्यंत निघालेल्या दिंडीत वृक्षारोपण संवर्धन याविषयी मुलांनी घोषणा दिल्या। पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयात व्यसनमुक्तीची दिंडी काढण्यात आली। यावेळी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्यात आली। धुळे शहरातल्या प्रमुख विठ्ठल मंदिरात सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती, तसंच गोताणे गावातल्या विठ्ठल मंदिरात आज महापूजा करण्यात आली। यमुनाई शैक्षणिक आणि सांस्कृतिक महिला मंडळाच्या श्री संस्कार मतिबंध मुलींच्या बालगृहातही आषाढी एकादशी साजरी झाली। इथल्या विद्यार्थिनींना विठ्ठल रखुमाईच्या पोशाखात सजवून त्यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली। पंढरपूर इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं। विठ्ठल मंदिर संवर्धनासाठी 73.80 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। शाहू महाराज सांस्कृतिक भवनासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यात आणखी 10 कोटींची भर घालण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। विठ्ठलाचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, तसंच आनंद आणि समृद्धीनं भरलेला समाज निर्माण हो असं समाज माध्यमावर सामायिक केलेल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे। आशुरा ए मुहर्रम आज देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं पाळला जात आहे। या दिवशी प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या साथीदारांनी सत्य सत्व आणि न्याय या तत्वांसाठी कर्बलामध्ये हौतात्म्य पत्करलं होतं, त्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो। छत्रपती संभाजीनगर इथं आज ताजिये तसंच सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिया बांधवांच्या वतीनं मातमी जुलूसही काढण्यात आला. शेकडो नागरिक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण JNPA ने आपला सामाजिक दायित्व निधी उपलब्ध करून दिल्यामुळे राज्यातल्या एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांचे आदिवासी विद्यार्थी आजच्या स्पर्धात्मक युगाला आत्मविश्वासानं सामोरे जाऊ शकतील असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलंय. राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईत राजभवन इथं प्राधिकरणाच्या सामाजिक दायित्व निधीतून 38 एकलव्य मॉडेल विद्यालयांमध्ये राबवायच्या या संगणकीय प्रकल्पासंदर्भात एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते. या विद्यालयांचा शैक्षणिक स्तर या प्रकल्पामुळे उंचावण्यास मदत होईल असंही राज्यपाल म्हणाले. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणानं आपल्या सामाजिक दायित्व निधीतून या प्रकल्पासाठी 3,50,00,000 रुपये उपलब्ध करून दिले असून त्यातून एकलव्य मॉडेल विद्यालयानं 1,000 संगणक आणि शिक्षकांसाठी 76 टॅब्ज मिळणार आहेत. JNPA अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सिंड्रोम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय वासेकर यांच्यासोबत यावेळी सामंजस्य कराराचं हस्तांतरण केलं आणि प्रातिनिधिक स्वरूपाचा धनादेश दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून 4 नेते आणि 24 पदाधिकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील झाले. बारामती इथं एका कार्यक्रमात अजित गव्हाणे, आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे आणि इतर नेते कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यातले 24 जण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले माजी नगरसेवक आहेत. राज्यात शांतता नांदावी यादृष्टीनं मराठा ओबीसी वादावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं आहे. ते आज पुण्यात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. या समुदायांमधला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना भेटून केली. त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते. हा वाद निर्माण होण्यासाठी सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप पवार यांनी केला. मराठा समुदायाचे मनोज जरांगे आणि ओबीसी समाजातर्फे आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधींची चर्चा झाली असून आपल्याला त्याचा तपशील माहीत नाही असं ते म्हणाले. त्याच कारणानं आरक्षणासंबंधी सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला आपण गेलो नव्हतो असं त्यांनी स्पष्ट केलं. या चर्चेचा तपशील समजल्यास परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही प्रयत्न करता येईल अशी प्रतिक्रिया देखील शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं शिक्कामोर्तब केलं आहे. संघात 117 खेळाडूंचा समावेश असून सोबत 140 तज्ज्ञ अधिकारी आणि कर्मचारी असतील. अॅथलेटिक्स प्रकारात सर्वाधिक 29 खेळाडूंची निवड झाली असून नेमबाजीसाठी 21 जण भाग घेणार आहेत. हॉकीसाठी 19, टेबल टेनिसकरता 8 आणि बॅडमिंटनसाठी 7 खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करतील. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये आज झालेल्या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जारावंडी पोलीस ठाण्याअंतर्गत छिंदभट्टी आणि PV82 दरम्यान आज दुपारी ही चकमक झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात वारकऱ्यांची अलोट गर्दी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या सामाजिक दायित्व निधीतून 38 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये संगणकीकरण करण्याच्या प्रकल्पाबाबत राज्यपालांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते पदाधिकारी शरद पवारांकडे परतले. आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाच्या यादीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचं शिक्कामोर्तब. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.